సిద్ధి బుద్ధి త్రదేవీ భుక్తి ముక్తి ప్రదాయిని మంత్రమూర్తే తదా దేవీ మహాలక్ష్మీ నమోస్తుతే. ఆద్యంతరహితే దేవీ ఆద్యశక్తి మహేశ్వరీ యోగజే యోగ సంభూతే మహాలక్ష్మీ నమోస్తుతే. స్థూల సూక్ష్మ మహారౌద్రే మహాశక్తి మహోదరే మహాపాపహరే దేవీ మహాలక్ష్మీ నమోస్తుతే. పద్మాసనస్థితే దేవీ పరబ్రహ్మస్వరూపిణి పరమేశీ జగన్మాతే మహాలక్ష్మీ నమోస్తుతే. శ్వేతాంబరధరే దేవీ నానాలంకారభూషితే జగస్థితే జగన్మాతే మహాలక్ష్మీ నమోస్తుతే. జగస్థితే జగన్మాతే మహాలక్ష్మీ నమోస్తుతే.
మహాలక్ష్మీ నమోస్తుతే. అతా परम पूजनीय सल्ला त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी पूजनीय स्वामी मकरंदनाथ मातोश्रींना पुष्पगुच्छ अर्पण करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात आहेत. बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातो श्री सरलाताई महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। पूजनीय मातोश्रींचा जन्म 29 डिसेंबर 1917 दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी कोकणच्या श्रीमंत सरदार तेंडुलकर घराण्यात झाला। आई यशोदा आणि वडील श्रीतीनकर यांची सरोजिनी ही कन्या। समोरच राहणाऱ्या वाकडे कुटुंबातील महादेव तथा बाळासाहेब यांच्याशी बाल्यापासून स्नेहबंध जुळले। ते दृढ होत होत विवाह बंधात परिणत झाले आणि सरोजिनीच्या त्या झाल्या सौभाग्यवती सरला माधव वाकडे। स्मशानवासी महादेवाला तिने गोकुळवासी माधव केलं। उभयतातील प्रेमतंतूंची उभी आडवी रेशीमवीण इतकी परिपूर्ण होत गेली की त्यातून विणलं गेलं त्यांच्या परमार्थरूप प्रपंचाचं महावस्त्र। साधक विश्वासाठी निरपेक्ष प्रेमाचं पांघरून हजारो साधक शिष्यांच्या पारमार्थिक कल्याणाची ऊब त्यामध्ये होती। पूजनीय स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांची जीवने एकमेकात इतकी एकजीव झालेली आहेत एकाविना दुसरं कळणं अशक्य। त्यांच्या सद्गुरूंनीच स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना वसिष्ठ अरुंधतीचा जोडा म्हणून गौरविलं होतं। आकाशातील वसिष्ठ अरुंधतीच्या तारका जशा स्थिर अढळ ध्रुव ताऱ्याभोवती फिरतात त्याप्रमाणे ह्या वसिष्ठ अरुंधतींची जीवने समाजाच्या पारमार्थिक उन्नतीच्या ध्येय ताऱ्याभोवती फिरत होती। स्वामीजींनी एके ठिकाणी लिहिलं आहे, सौभाग्यवती सरलाताईंनी माझ्या वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून आजपर्यंत जे अखंड प्रेम केलं आणि अविरत सेवा केली त्यामुळेच माझं ऐहिक जीवन आणि पारत्रिक जीवन सहज सोपं व सुलभ झालं। सौभाग्यवती सरलाताईंनी खऱ्या अर्थाने माझी साथ 65 वर्षांहून अधिक काळ केली आहे। त्यांच्याविषयी मला नितांत आदर व प्रेम आहे। त्या आदर्श माता व आदर्श पत्नी आहेत। सरलाताईंना मिळालेलं खुद्द स्वामीजींचं हे प्रमाणपत्र खरोखरच नाथ संप्रदायाचे अध्वर्य या नात्याने स्वामी माधवनाथांनी उभारलेल्या सांप्रदायिक कार्याची व्यापकता जशी जशी वाढत गेली तशी तशी मातोश्रींच्या संसाराची क्षितिजेही विस्तारत गेली आणि त्यांनी अवघ्या साधक वर्गाला आपल्या वत्सल छत्रछायेत सामावून घेतलं। मातोश्रींची खुद्द स्वामी स्वरूपानंदांनी वांदलेली निर्वैर वृत्ती निर्मल अंतःकरण शुद्ध मन समावेशक विशाल सहृदयता या गुणांमुळे साधक बंधूंबरोबरच शेकडो साधक भगिनींनाही स्वामीजींच्या परिवारात सहज स्थान मिळालं। त्यांनी मातेच्या मायेने या भगिनींना सांभाळलं, आधार दिला, त्यांचं गोड कौतुकही पुरवलं। नागपूरच्या आनंद यात्रेत प्रतिभा त्यांची कन्या फ्रान्समध्ये गेली तेव्हा एक साधिका त्यांना म्हणाली, आता तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना? आम्हा मुलींकडे पाहत त्या तत्काळ उतरल्या, या मुली ट्रान्समध्ये गेल्या तेव्हाही मला असाच आनंद झाला। आनंदी वृत्ती व समाधान हे सौंदर्य वृद्धीला पोषक आहे। त्या काळी दूरदर्शनवर दाखवलं जाणारं हे एक सुवचन ते वाचून स्वामीजी राधिकेला म्हणाले, किती सत्य आणि सुंदर वचन आहे। एखादी व्यक्ती खूप सुलभ नसेलही पण ती जर वृत्तीनं आनंदी समाधानी असेल तर ती सुंदर दिसते. याचं उदाहरण म्हणजे सर्वताई. त्या नित्य समाधानी तृप्त आनंदी असतात ना, म्हणून सुंदर दिसतात. स्वामीजींच्या या उद्गारांवर राधिका तत्परतेनं म्हणाली, अहो सरलाताईंना मुळातच सुंदर आहेत आणि त्यांच्या आनंदी समाधानी वृत्तीमुळे त्यांचं सौंदर्य अधिकच खुलतं, अधिकच वाढतं. सद्भक्त राधिकाला स्वामी सरलाताईंचा निकट सहवास दीर्घकाळ लाभला. उभयतांच्या सहजीवनातील सात्विक सौंदर्याचा ओलावा तिनं टिपकावताप्रमाणे टिपला आहे. ती आता तिच्या हृदय आठवणी सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपण परमपूजनीय मातोश्री सौ सरलातेंचा वर्धापन दिवस साजरा करतो आहोत. सरलातेंच्या विषयी असं वाटतं की त्या परमेश्वराच्या किती विशेष आवडते आहेत. कुलीन आणि संपन्न सरदार घराण्यात त्यांचा जन्म झाला. पवित्र असं सात्विक सौंदर्य त्यांना लाभलं. प्रथमपासूनच उत्तम आरोग्य लाभलं. सरळ आणि निर्मळ मन मिळालं. सात्विक सुसंस्कृत सेवाभावी अशी मुलं त्यांच्या पोटी जन्माला आली. पुढील आयुष्यात पारमार्थिक वाटचालीसाठी परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह प्राप्त झाला. सगळ्यात दुर्मिळ म्हणजे अमरत्वाचा शाश्वत आनंदाचा बोध असणारे स्वामी माधवनाथ त्यांना पती आणि सद्गुरु म्हणून लाभले. असे अनेक उत्तमोत्तम योग परमेश्वराने सहज त्यांच्या भाग्यात दिले आणि हे सारं भाग्य सरलाताईंनी फार प्रेमाने आणि सेवावृत्तीने सांभाळलं. सगळ्याच थोर लोकांचं जीवन म्हणजे असिधारा व्रतच असतं. सरलाताईंचं जीवनही तसंच आहे. स्वतः स्वामीच म्हणत असत की माझ्यासारख्या कडक शिस्तीच्या व्यक्तीबरोबर संसार करणं ही काही सोपी गोष्ट नाही. कधी कधी तर असं लक्षात यायचं की इतरांकडून काही चुका झाल्या तर स्वामी सहज क्षमाशील असत किंवा त्या मंडळींना ते प्रेमाने समजावून सांगत. पण सरलातेंच्या बाबतीत मात्र ते म्हणत की सरलाते जराही इकडे तिकडे झालेले मला चालत नाही. किती अवघड हे. जसं 100 नंबरी चोख सुवर्ण असावं मग त्यात इतर काही चालत नाही. स्वामींचा सरलातेंवरती विलक्षण जीव होता. सरलातेंच्या विषयी बोलताना ते मोठ्या कौतुकाने बोलत. ते सांगत, मी आणि सरलाताई जवळजवळ 60-65 वर्ष एकत्र आहोत पण आम्हाला कधीही एकमेकांच्या सहवासाचा कंटाळा आला नाही. याला कारण म्हणजे सरलातेंचं माझ्यावर असलेलं नैसर्गिक आणि अकृत्रिम प्रेम. सरलातेंचा माझ्यावर अतूट विश्वास आहे. त्या विश्वासाच्या बळावरच मी हे पारमार्थिक कार्य सहजपणे करू शकलो. माझं दैव अनुकूल होतं म्हणूनच मला सरलाताईंसारखी पत्नी मिळाली. त्यांनी मला लहान मुलासारखं सांभाळलं. संतांची खऱ्या अर्थानं पत्नी होणं हे कठीण काम आहे आणि खरंच उत्तम पत्नी गृहिणी माता गुरुपत्नी आणि सागर विश्वाच्या मातोश्री अशा सर्व भूमिका सरलाताई समरसतेने जगल्या. स्वामींच्या घरी रोज संध्याकाळी प्रार्थना होत असते. प्रार्थना झाल्यावर स्वामींच्या जय जयकारानंतर स्वामी कौतुकांनी अखंड सौभाग्यवती नाना गुणसंपन्ना मातोश्री सरलाताई महाराज की जय असं म्हणत. खरंच एका ठिकाणी इतकी गुणांची श्रीमंती असणं हे दुर्मिळ आहे. निरवसता सरलाताईंना कधीही कोणी कंटाळून दमून बसलेलं पाहिलेलं नाही. त्यांची सर्व कर्म अगदी सहज तत्परतेने आणि प्रसन्नतेने होत असत. कितीही कष्ट पडले तरी त्याचा गाजा वाजा किंवा उच्चारही त्यांनी कधी केला नाही. शारीरिक आणि मानसिक पातळीवर अगदी कस पाडण्या इतके आघात त्यांच्यावर झाले, पण त्यांची शांत आणि सहनशील वृत्ती कधी ढळली नाही. सला ते फारस कधी बोलत नाही, तसंच त्यांचं प्रेमही अबोल पण कृतिशील आहे. नदी जशी सतत प्रवाही असते तसं सला ते पण सतत कोणासाठी काही ना काहीतरी करत असतात. व्यायाम, ध्यान, नाम, स्तोत्रपठण, गीतापठण, सेवावृत्ती यातील वर्षानुवर्ष असलेल्या सातत्याने त्या सदैव स्थिरचित्त राहिल्या. स्वामींवरच्या निष्ठेपोटी त्या स्वामींच्या पारमार्थिक कार्याचाच एक भाग बनून राहिल्या. स्वामींशी त्या निष्काम प्रेमाने आणि शरणागत भावाने नित्य एकरूपच असल्यामुळे अखंड प्रसन्न चित्त राहिल्या. परमपूजनीय स्वामींसमवेतच मातोश्री सौ सरलातेंच्याही आनंददायी सहवासामध्ये जीव रमला. सरलातेंनी जे निरपेक्ष प्रेम केलं, आईच्या ममतेने खाऊपिऊ घातलं, तर कधी खरंच घास भरवले, कधी मायेने जवळ घेऊन थोपटलं, या साऱ्याचं वर्णन नाही करता येत. पण अशा प्रेमाचा अनुभव दिल्याबद्दल कायमच कृतज्ञ राहणं, ऋणी राहणं मला फार आवडतं. असेच काही प्रसंग आपल्या समोर सांगते. मी नोकरी करत होते तेव्हाचा हा प्रसंग आहे. भारतकोची बस नाशिक फडके सभागृहाच्या जवळपास येत असे. काही महिने स्वामी व सौ सरलातेई संध्याकाळी 6 वाजता बस स्टॉप वर येत असत. तेथूनच त्या दोघांबरोबर मी स्वामींच्या घरी जाऊन तेथेच जेवत असे. सरलातेईनी ताक वाट्या मांडण्यापासून सगळी तयारी आधीच केलेली असे. गरम पोळ्या मात्र आयत्यावेळी करून त्या वाढत असत. जेवणानंतर स्वामी ताक पित असत. सरलातेईनी माझ्याही समोर ताकाची वाटी ठेवली. मी ताक प्यायले खरं, पण त्यात साय होती. स्वामी आतल्या खोलीत गेल्याबरोबर मी हळू सरलातेने सांगितलं, मला प्लीज ताक नको, कारण मला साय अजिबात आवडत नाही. त्या बर म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी सरलातेने ताक समोर ठेवलं नाही. स्वामी म्हणाले, अगं तिला ताक दे ना. स्वामींसमोर मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही असं म्हणायला संकोच वाटला. म्हणून मी घाईघाईने म्हटलं, मी ताक नंतर घेते ना. स्वामी म्हणाले, नंतर काय आता घे. मी मदतीसाठी सरलातेंकडे पाहिलं. त्या सौम्यपणे हसत होत्या. स्वामींकडे पाठ करून त्यांनी पटकन गाण्याने ते ताक गाळलं आणि माझ्यासमोर ठेवलं. नंतर रोज त्या जेवायच्या आधीच ताक काढून वाटी बाजूला ठेवत असत. दुसऱ्याच्या आवडीनिवडी सांभाळणं त्यांना इतकं सहज होतं की त्याचा त्यांनी कधी उच्चारही केला नाही. पण मला सगळं ते विशेष वाटलं. जसे वडील रागवत असले की मुलाला वाचवायला आई मध्ये पडते, तसंच कधी कधी स्वामी मला रागवत असले तर सल्ला ते मध्ये पडायच्या. एका ऑफिसमधून घरी आल्यानंतर मला उलटीचा त्रास झाला. सगळं आवरून स्वामींकडे जायला जवळजवळ 15 मिनिटं उशीर झाला. स्वामी वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर असल्याने उशीर झालेला त्यांना आवडत नसे. मी गेल्या गेल्या त्यांनी बोलायला सुरुवात केली, इतका कसा उशीर होतो, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे वगैरे. स्वामींची नाराजी बघून मला काही बोलताच येईना, मी तशीच ऐकून घेत उभी राहिले. तेवढ्याच सल्ला ते आत आल्या आणि म्हणाल्या, अहो तिला आधी विचारा तरी की का उशीर झाला. स्वामी म्हणाले, मी इतका बोलतोय तरी ती काही बोलतीये का बघ. सरला ते माझी बाजू घेत म्हणाल्या, अहो तुम्ही रागवत असतो ना मध्येच ती कशी काय बोलणार. मग माझ्याजवळ येऊन त्याने विचारलं, तुला बरं वाटत नाही का. मी कारण सांगितल्यावर स्वामींचाही चेहरा कसा नसा झाला. सरला त्यांनी लगेच मला अंसुलाचं सार आणि पत्री खडी साखर दिली. त्या उभयतांच्या प्रेमातच आपलं सारं जीवन आहे. मी स्वामींच्या घरी मधल्या खोलीत ध्यानाला बसत असे. थंडीचा सीझन अजून सुरू होत होता. त्या दिवशी ध्यानाला बसले होते. मागची खिडकी उघडी होती. खूप गार वारा लागत होता. एकदम खूप थंडी वाजायला लागली. ध्यानात लक्ष लागेना. एकदा मनात आलं, घर जवळच आहे तर मध्येच उठून घरी जाऊन स्वेटर घालून यावं. पण वाटलं तेवढ्यात नेमकी स्वामी खोलीचं बाहेर आले तर. त्यांना वाटलं की रोजच अशी मधून मधून उठली की काय. तशीच थंडीने खूपच डोळे मिटून बसून राहिले. थोड्या वेळाने खिडकी लावल्याचा आवाज आला आणि थोडी जाडसर दोन चार माझ्या भोवती गुंडाळली आणि पाठीवर हलकीच थोपटलं होतं. सल्ला तेच होत्या त्या. घरात वावरताना त्यांच्या लक्षात आलं असणार. पुढे शांतपणे ध्यानाला बसले. उठल्यानंतर सल्लातेंना नमस्कार करताना म्हटलं, सल्ला ते कशा आहोत तुम्ही, तुमच्या कसं लक्षात आलं, तुम्ही शाल पांघरली म्हणून जरा वेळ तरी शांतपणे ध्यानाला बसता आलं. यावर काही न बोलता सल्ला ते नेहमीप्रमाणे फक्त हसल्या. स्वामींनी गुरुपौर्णिमेला देह ठेवला. नंतरही स्वामींच्या घरातील सर्व कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच होत राहिले. मी संध्याकाळी स्वामींच्या घरी जात असे. सरला ती कधी कधी त्यांच्या आयुष्यातील घटना सांगत असत. त्यांच्या आणि स्वामींच्या बालपणीच्या गोष्टी सांगत असत. त्यांच्याच तोंडून त्या ऐकताना छान वाटत असे. सरला त्यांचं सरदार घराणं होतं, संपन्न होतं. त्यांच्या हाताखाली कामाला माणसं होती. स्वतःला फारसं काम करावं लागत नसे. पण सुरुवातीला स्वामींकडची परिस्थिती पूर्ण वेगळी होती. स्वतः सगळी कामं करावी लागत. हे सगळं ऐकताना माझ्या मनात आलं खरं तर लागलेल्या सुखाची सवय मोडणं किती कठीण आहे. मी सल्लातींना सहज विचारलं, सल्लाती तुम्हाला कधी काही अवघड नाही गेलं? सल्लाती अगदी साधेपणाने लगेचच म्हणाल्या, अगं प्रेम होतं ना त्यामुळे कधी काही अवघड नाही गेलं. परमेश्वराचीच कशी इच्छा असावी. सल्लातींच्या या उत्तरावर मी फक्त त्यांच्याकडे बघत राहिले. एकदा सल्लाती म्हणाल्या की पूर्वी निवांतपणे असा वाचायला कधी वेळ झाला नाही, आता वेळ आहे पण वाचताना डोळ्यांना ताण येतो, तू मला वाचून दाखवशील का? मला खूप आनंद झाला कारण आपोआपच नियमित वाचन होणार होतं. सल्लातींसमोर प्रथम दासबोध आणि नंतर स्वामींचे सगळे ग्रंथ वाचून झाले. एकदा काही कारणाने मी स्वामींकडे गेले नव्हते, घरात सुरेखातही होत्या. त्यांनी जे पुस्तक वाचनात होतं ते सल्लातींच्या समोर वाचायला घेतलं. सल्लातीं म्हणाल्या, तू मला दुसरं पुस्तक वाचून दाखव, कारण जे पुस्तक आम्ही वाचतोय त्यातलं मग राधिकाचं वाचायचं पुढे. सल्लातींना स्वतःला वाचून दाखवण्यापेक्षा माझं वाचन राहील याची काळजी अधिक होती. स्वामींसारखीच मातोश्री सौ सल्लातींची पण नानाविध रूप डोळ्यासमोर येतात. स्वामी गुणाती आणि सल्लाती स्वामींचरणी जीवन समर्पित केलेल्या अखंड सौभाग्यवती नाना गुणसंपन्न आपण या दोघांच्याही चरणी विलीन होऊन जाऊया.
राधिकाला लाभला तसाच स्वामी सल्लातेंचा दीर्घकाळ सहवास मलाही लाभला. काही वर्ष स्वामीजी दर सोमवारी रात्री 9 वाजता सबरे काकांकडे जात आणि बुधवारी सकाळी 8:30 वाजता परत येत. सोमवारी आणि मंगळवारी रात्री सल्लातेंच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य त्या काळात मला मिळालं. मंगळवारी सकाळी पूर्ण घराची झाडलोट, स्वच्छता, अगदी जमिनीवरील मॅटिंग काढून फरशी पुसण्यापासून स्वतः सल्लाताई त्याही वयात, म्हणजे त्या वयात तेव्हा साधारण 65-70 वय असेल त्यांचं, करीत असत. मग स्नान पूजा आटोपून स्वामीजींच्या आवडीचा खास पदार्थ करून त्या 12 वाजता सपरे काकांकडे जात. त्यावेळेची त्यांची ती अधीर लगबग अगदी बघण्यासारखी असते. स्वामीजींच्या अर्धांगबाईच्या आधारपणानंतर 24 तासात कोणी ना कोणी साधिका त्या उभयतांबरोबर असे. स्वामीजींनीच तशा वेळा ठरवून दिल्या होत्या. त्यापैकी मी, राधिका, निरंजना, ब्रह्मदिनी आणि तारा यांना त्यापूर्वीच मातृवियोग घडला होता, पण ती उणीव मातोश्रींच्या वत्सल सहवासात सहजच भरून निघत असे. स्वामीजी एकदा सांगत होते, केंद्रातील काही लग्न मी जुळवली तशी ती झाली आणि यशस्वीही झाली. ही लग्न जुळवताना स्वामीजींचा विचार स्पष्ट होता. केंद्रातील तरुण साधक साधिकांनी आपल्या परमार्थाला अनुकूल जोडीदार निवडावा, निदान तो आपल्या साधनेच्या आड येणार नाही हे पाहावं. नाना, विजय, पंकज यांचे विवाह स्वामीजींनी जुळवले. ते अनुक्रमे सुषमा, शुभांगी, अपर्णा या केंद्रातीलच साधिकांची. मिलिंद लग्न स्वामीजींनी ठरवल्याचं कळलं, मात्र ही रेवती जोशी कोण हा प्रश्न पडला. याच कारण तेव्हा केंद्रात फारशी न दिसलेली रेवती स्वामीजींच्या घरी मात्र नित्यनियमाने येत असते. तीच रेवती सौभाग्यवती मृण्मयी मिलिंद लिमये स्वामीजी सल्लातेंचा आदर्श ठेवून प्रपंच आणि परमार्थही करते आहे. तिच्याकडून आता आपण सल्लातेंच्या काही आठवणी ऐकूयात. स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. परम पूजनीय सल्ला मातोश्री
यांच्या 96 वर्धापना दिनानिमित्त मला बोलण्याची सुसंधी मिळाली आहे याचा आनंद वाटत आहे. मातोश्रींविषयी बोलण्यास मी पात्र आहे का नाही हे मला माहीत नाही, परंतु तो माझा हक्क मात्र निश्चित आहे. आईविषयी बोलण्याचा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क असतो. या बोलण्याच्या योगाने माझ्या जीवनातील 1985 सुरू झालेला एक भाग्याचा काळ माझ्या मनोचक्षुसमोर स्मृती रूपाने उलगडला गेला. या दैवी जोडप्याचे प्रथम दर्शन ज्या सुधीने झाले तो 85 गुरुवार सत्संगाचा दिवस. सत्संगानंतर त्या दोघांचेही मी आणि माझ्या आईने दर्शन घेतले. सरला यांचे सात्विक सौंदर्य आणि प्रसन्नता यांची माझ्या मनावर कायमची छाप पडली. त्यानंतर मी हळूहळू पूजनीय स्वामीजींकडे जाऊ लागले. एकदा 12 सुमारास मी गेले होते. पूजनीय स्वामीजींचे दर्शन घेतले. नमस्कारानंतर त्यांनी मला प्रसाद दिला. मग म्हणाले, हे बघ, तू सरलाताईंना आई म्हणत जा, त्यांना नमस्कार कर आणि प्रसाद घे त्यांच्याकडून. मग ते माझ्या रुटीनच झाले. सरला यांच्या प्रथम दर्शनाने मी भारावले खरी, पण त्यांचे अंतरंग तर त्याहून कितीतरी सुंदर मृदू प्रेमळ आहे असे माझ्या थोड्याच काळात लक्षात येऊ लागले. जसजसा त्यांचा सहवास मला मिळू लागला तसतसे त्यांच्या स्वभावातील दैवी गुणांचे दर्शन होऊ लागले. सरलता, निष्कपटपणा, त्याग, शांती, धैर्य असे अनेक गुण मला भाऊ लागले. या मोठमोठ्या गुणांबरोबरच त्यांच्या स्वभावातील रसिकता, नर्मविनोद, मार्दव, वात्सल्य अशा नाजूक छटाही मला मोह पाटू लागल्या. त्यांच्या कामातील सुबकता, त्यातील अखिलपणा लक्षात येण्यास उभा होता. त्यांच्या सहवासात या गोष्टी सहज उलगडत. एकदा सकाळी 11 सुमारास मी आईंकडे गेले. बाहेरच्या खोलीत कोणी एक व्यक्ती बसली होती. त्यावेळी आईंना होती कामाची गडबड. माझ्या हातात त्यांनी दुधाचा कप दिला आणि म्हणाल्या, बाहेर एक जण बसले आहेत त्यांना नेऊन दे. मी तो कप घेऊन जाऊ लागले. इतक्यात त्या म्हणाल्या, अगं थांब, त्या चमच्याने साखर ढवळ, नेहमी साखर घातल्यावर ती पूर्ण ढवळून द्यावी नाहीतर वाया जाते. मी चमच्याने साखर ढवळली मग तो कप नेऊन दिला. त्यामुळे कधीही दुधात साखर घातली की मला आईच्या बोलण्याची हंकास आठवण येते आणि मग मी ती ढवळते. एकदा दुपारी 2 सुमारास त्यांच्या घरी गेले होते. आई बाहेरील खोलीत बसल्या होत्या. त्यांना एक फोन लावायचा होता. मी म्हणाले, मी लावून देते, आणि पटकन रिसिव्हर उचलला. त्या म्हणाल्या, अगं नंबर आला का लक्षात, नाहीतर तो आधी लिहून घे आणि मग फिरव, नंबर चुकेल आणि एक फोन वाया जाईल. मग तो नंबर मी लिहून घेऊन फिरवला. हे त्यांनी मला फार सहजतेने आणि प्रेमाने शिकवलं. त्यामुळे परमार्थ करणे म्हणजे संसारातील बारीक सारीक कामातही दक्षता घ्यायची असते हे मला समजू लागलं. पूजनीय स्वामीजींच्या सेवेत तर त्या फारच दक्ष असत. त्यांना लागणाऱ्या गोष्टींची तजवीज त्या संपण्यापूर्वीच करून ठेवत. स्वामीजींची कुठलीही गैरसोय होऊ नये यावर त्यांचं बारीक लक्ष असे. स्वामीजींना पॅरालिसिस झाल्यानंतरची गोष्ट. त्यावेळी दुपारी 12 सुमारास डॉक्टर ललिताताई नाडकर्णी स्वामीजींना फिजिओथेरपी देण्यासाठी येत. तेव्हा त्या त्यांच्या दोन्ही पायांना तेलाने मसाज करत. ते वेगळी ऑइल आणून देण्याचं काम माझे होते. तेल संपत आले की 4 आधी सौ निरंजनाताईला आई आठवण करून देत की तेल संपलं आहे, आणायला हवं. निरंजनाताई नंतर हा निरोप मला देई. आईच्या कामातील हे कौशल्यच आहे. अनेकांची अनेक प्रकारे सेवा करताना अशी तत्परता ठेवणे आणि तेही या उतार वयात. खरोखरी स्वामीजींच्या सेवेत रंगून गेल्याचे हे एक महत्वाचे लक्षण आहे. कितीही कामे समोर असली तरी स्वामीजींच्या खोलीतील बेल वाजल्यावर आई सर्व सोडून त्यांना काय हवं नको ते बघायला जात. हे आठवले की स्वामीजींच्या शब्दांची साक्ष पटते. ते म्हणत, सरलाताई सारखे प्रेम कोणीही करू शकणार नाही माझ्यावर. अशी त्यांच्या गोड स्वभावाची ओळख होता होता त्यांच्या अंगी असलेल्या अथक सेवा गुणांनी माझे लक्ष वेधून घेतले. पूजनीय स्वामीजींनी अंगीकारलेल्या सांप्रदायिक जबाबदारीच्या असीधारा व्रताचे दुसरे टोक मातोश्रींनी पेलले आहे हे माझ्या लक्षात यायला बराच काळ जावा लागला. दारावरची वाजणारी सततची वेळ आणि सारखे येणारे फोन घेताना त्या सहजपणे घरातील कामे उरकत, त्याचबरोबर स्वामीजींची आणि साधकांची सेवा करताना त्यांची होणारी धावपळ माझ्या लक्षात येऊ लागली. तेव्हा आईचे वय काही कमी नव्हते, 70 अधिक होते. त्यामुळे आईच्या शांतीचे आणि त्यांच्या सर्वांवरील प्रेमाचे मला अप्रूप वाटू लागले. खरोखरीच इतक्या व्यक्तींना आपल्या संसारात स्थान देणे काही सामान्य काम नव्हे. माझ्यासारख्या अनेक भगिनींची प्रचंड लुडबुड त्यांनी दयाळपणे खपवून घेतली. तेव्हा आमच्यासाठी ते सहज होते, पण आज विचार करताना मात्र हे फार आश्चर्यकारक वाटते. पूजनीय स्वामीजीने धळ ठेवल्यानंतरचा हा प्रसंग. मी त्या घटनेनंतर 15-1 दिवसांनी आईंकडे गेले. स्वामीजींच्या खोलीच्या दारात पोहोचली. आत बघण्याचे धाडस होईना. स्वामीजींचे आत ये हे प्रेमा शब्द माझ्या मनाच्या कानांनी मी ऐकत होते. स्वामीजींशिवाय ती खोली बघणे म्हणजे देवा वाचून देवारा. मी कशी तरी आत गेले. त्यांच्या कॉटच्या मागच्या भिंतीला त्यांची काठी टेकवून ठेवलेली होती, पूर्णतः निराधार झालेली. त्यांच्या कॉटवर मी मस्तक टेकवून नमस्कार केला. स्वामीजी वाचून ते कॉड बघणे जीवावर आले होते. स्वामीजी चैतन्य रूपाने येथेच आहेत हे माहीत असूनही त्यांच्या देहाची अनुपस्थिती अंतःकरणाला चटके देत होती. कसे बसे अश्रू आवरत मी बाहेर आले. कॉटवर आई शाल पांघरून बसल्या होत्या. बाजूला अंगिरंजना ताई उभी होती. आईच्या डोळ्यातून अवयात अश्रू वाहत होते. त्यांच्याकडे बघून मला खूप वाईट वाटू लागले. नेहमीच्या सवयीनुसार मी त्यांना नमस्कार केला आणि माझ्याही नकळत मी प्रसादासाठी हात पुढे केला. आईने निरंजनाताईला फोन केली. आईने एक वस्तू माझ्या समोर माझ्या हातात दिली. माझी नजर तिच्यावर पडली मात्र आणि माझ्या तोंडून एक हुंका बाहेर पडला. स्वामीजींच्या पायाच्या मॉलिशच्या बेबी ऑइलची उरलेली ती अर्धी वाटली होती. आईच्या डोळ्यांतील अश्रू मला काय सांगत नव्हते. ते सांगत होते ज्या कारणासाठी मी तुला तेल आणायला सांगायची ते कारण कुठे उरले आहे. आता हे गेले, ती सेवा संपली. पूजनीय स्वामीजींनी देह ठेवल्यावर आठवड्यातील एक वार दुपारी मी आईजवळ जाऊन बसू लागले. मी दुपारी 2 दरम्यान जात असे तेव्हा त्या जेवून नुकत्याच बाहेरून बसलेल्या असत. मी त्यांना नमस्कार करत असे त्यावेळी त्यांचे दोन्ही पाय मला फार गार वाटत, म्हणून त्यांचे दोन्ही पाय माझ्या मांडीवर घेऊन हाताने मी त्यांना चोळत असे. तेव्हा मी म्हणायचे, तुमचे पाय फार गार झालेत. मग असून त्या म्हणायच्या, आता वय झालंय, रक्त कमी होतं ना. हा संवाद आम्हा दोघी अधून मधून व्हायचाच. कधी कधी मी त्यांची नखे कापून घ्यायची. एकदा नख कापताना त्यांच्या तोंडून आई ग असा कापरा आवाज आला. मी घाबरले, विचारले काय झाले. त्या समजुतीच्या स्वरात म्हणाल्या, काही नाही ग फार, ते बोट दुप्त झाले, त्याच्यावर दाब पडला ना. त्यांनी मला सांभाळून घेतले. त्यानंतर एकदा दुपारी आईकडे जाण्यास 5-10 मिनिटे उशीर झाला. आल्या गेल्या गेल्या मी आईंना सांगितले, आज थोडा उशीर झाला आहे, अनिकेतला बरं नाही. आईंनी त्याला ताप का आला वगैरे विचारून घेतले. मग म्हणाल्या, अगं मग कशाला आलीस तू, त्याच्याजवळ थांब, मुलांना वाईट वाटते नाही तर. मंदा थांबेल माझ्याजवळ. त्यांनी मला घरी पाठवून दिले. स्वामीजी त्यांना आई म्हणायला का सांगत ते पटते. त्यांच्या अमर्याद मातृत्वाच्या छायेत आपण सर्व विसावलो आहोत. स्वामीजी मला म्हणत, तुम्ही इथे काय येऊ शकता माहिती आहे, सरलाताईंमुळे, त्यामुळे तुमचे सर्वांचे कल्याण झाले. खरोखरीच हा भगवंत आम्हाला आईमुळे जोडता आला आहे. आई हल्ली झोपून असतात. त्यांचे सुपुत्र बापूसाहेब, कन्या सुरेखाताई आणि प्रतिभाताई त्यांची मनोभावे सेवा करतात. काही साधक साधी काही सेवेला येतात. आपण आईंची कितीही सेवा केली तरी त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही. आईचे ऋण फेडण्यापेक्षा त्या ऋणात राहणेच आनंददायी आहे. अशा आपल्या आईला निरामय आयुष्य लाभावे ही स्वामीचरणी प्रार्थना. त्यांच्या विशाल हृदयाची विशालता आपल्या संकुचित हृदयास प्राप्त हो ही स्वामीचरणी प्रार्थना.
स्वामी सरलाताईंच्या सहवासात रमलेली आणखी एक साधिका म्हणजे कैलासवासी क्षिप्राताई नातू. रोज सकाळी सरलाताईंच्या मदतीला ती जात असे. ती म्हणायची, तिथल्या एका तासासाठी मी दिवसातले बाकीचे 23 जपते. तिच्या म्हणण्यातील भावार्थ मी जेव्हा रोज सकाळी तेथे जाऊ लागले तेव्हा उमगला. स्वामी सरलाताईंचं अपूर्व जनजीवन जवळून पाहण्याचं भाग्य मलाही मिळू लागलं. रोज पहाटे स्वामीजी उठण्यापूर्वी सरलाताईंचा अंधिक व्यायाम ध्यान झालेलं असे, स्वामीजींच्या अंधिकाची तयारी करून ठेवलेली असे. स्वामीजी ध्यानाला बसत त्या वेळात त्या नैवेद्यासाठी तसेच स्वामीजींसाठी बदाम उगाळून दूध तयार करीत, स्वयंपाकघरातील काही कामे आणि स्नान करीत, देवपूजेची तयारी करून देवांच्या तसबिरी आणि देवाऱ्यातील देव पुसून ठेवीत. स्वामीजी ध्यानातून उठल्यावर स्नान करून देवपूजा करीत, दोघे मिळून श्री महादेवाला अभिषेक करीत, पुरुषसत्त म्हणता म्हणता डोळे मिठून भक्तिरंगात रंगून जात. अभिषेक झाल्यानंतर स्वामीजी सरलाताईंच्या हातावर तीर्थ देत, सर्व साधक भक्तांच्या नावे दिलेल्या त्या तीर्थात सर्वांच्या कल्याणाचा संकल्प असे. स्वामीजींच्या देहनिर्याणानंतरही अनेक वर्षे सरलाताईंनी हा उपक्रम काटेकोरपणे सांभाळला. सरलाताईंच्या प्रदीर्घ सहवासाचे महत्भाग्य मला मिळालं, त्यामुळे माझी साधना सांभाळण्याची प्रेरणा आणि संधी सतत मिळत राहिली. त्यांचं अखंड ऋणाईत राहण्यातच आनंद आहे. आता आपण सद्भक्त अभिजित धोंडपळे याच्याकडून एक काव्य ऐकणार आहोत. हे काव्य स्वतः स्वामी माधवनाथांनी पूजनीय मातोश्रींच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त रचलेलं आहे. त्यात सरलाताईंचं जीवन, स्वभाव आणि कार्य शब्दात आणण्याचा प्रयत्न आहे. शब्दात आणण्याचं म्हणण्याचं कारण असं की हे शब्दात येत आहे.
प्रसन्न मन सहज वर्तन सरल भावे अति दीन शोभा तुज देतसे शोभा तुज देतसे पतिहाची मानिला देव त्यासे ठाई सर्व भाव करोनिया अर्पण नाव उरोने दी अहं जैसी वारियाची धाव तैसे उजू तुझे अंतर आत बाहेरी निर्मळ आनंदाने सकळ स्वार्थ तुवा प्रपंचची केला परमार्थ सहज साधना कौतुक मज बहु वाटतसे माधव मोठा वाटे जना तो तुझा जीस्तव जाना सांडोनी नाना कल्पना शरण ये तो तुझलागी तू करुणेची मूर्ती तू सद्भावाची कीर्ती तुझे नी जगी जीती शांति क्षमा दया शांति क्षमा दया धन्य तू जगी पतिव्रता धन्य तुचि आदि देवता धन्य धन्य तू माता माधव लोटांगणीतसे धन्य धन्य तू माधव लोटांगणीतसे माधव लोटांगणीतसे
स्वामीजी रोज स्नानापूर्वी तेल लावत तेव्हा सल्ला ते इत्यांच्या पायाला तेल लावून घेत आणि ते लावून झालं की स्वामीजी खरोखरच सल्लादेना रोज नमस्कार करीत. पूजनीय स्वामी सल्लादेंच्या रूपानं साक्षात शिवशक्तीनंच अवतार घेऊन आपल्या सर्वांसाठी लीलाचरित्र केलं असं वाटतं. बालपणी दोघांनी मिळून वेचलेल्या प्राजक्ताच्या सुकुमार फुलांप्रमाणेच त्यांची जीवन सल्लादेंच्या रुजू कोमल व्यक्तित्वाच्या सात्विक गुणांनी शुभ्र पाकळ्यांचा मनोहरी आकार घेतला तर त्याला महादेवाच्या प्रखर वैराग्याचा अनासक्त कर्मयोगाचा भगवा आधार लाभला. सल्लाताई शोधित सत्वगुणी तर स्वामीजी गुणातीत. आता आपण या अलौकिक माता पित्यांच्या एका मानसपुत्राकडून पूजनीय स्वामी मकरंदनाथांकडून त्यांचं मनोगत ऐकणार आहोत.
श्री सल्लादेंचा 96वा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करतो आहोत. ७६ सालापासून 36 वर्ष मी सल्लादेंना बघतो आहे. मी प्रथम स्वामीजींकडे गेलो आणि तिथल्या आकर्षणाने जातच राहिलो. मी साधारणपणाने एक 8-10 दिवस स्वामीजींकडे गेल्यानंतर एकदा रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी यांच्याकडे जाता येतं का दुकानात पाहू तिथलं काही माहिती नव्हतं. तसा मी गेलो. थोडासा उशीर झालेला होता. साधारण 11:30-12 झालेले होते. आणि दुकानातल्या नेहमीच्या सरावाप्रमाणे आत बसलेल्या स्वामीजींच्या व्यतिरिक्त बाहेर काउंटरपाशी चष्मा घालून कोणी एक भगिनी लिहित आहेत असं मला लक्षात आलं. आत जाताना प्रथम त्या दिसल्या, त्यांनी माझ्याकडे मानवर करून पाहिलं, तर मी बोटानीच स्वामीजींकडे खून केली आणि आत चपला काढून जाऊन बसलो. हा सरलाताईंचा आणि माझा प्रथम संबंध. माझ्या लक्षात आलं की स्वामीजींच्या मंडळी आहेत, साधारणपणे 12:15 किंवा 12:30 सुमार असेल. मी स्वामीजींच्या इथं बसलो होतो, अजून एक 2-4 जण तिथं होते. आत काउंटरच्या बसण्यासाठी जागा केलेली असेल, तर मगाच्याच भगिनी स्वामीजींकडे सगळा हिशोब करून पैसे घेऊन त्यांना देण्यासाठी म्हणून आले. स्वामीजींना त्यांनी काही नेहमीच्या पद्धतीने सांगितलं, पैसे दिले, स्वामीजींनी ते तिजोरीमध्ये ठेवून दिले आणि काउंटरच्या बाहेर जाताना अर्धवट आवाजात त्या पुटपुटल्या की जरा तेल आणायचं होतं आणि एक 2 वस्तू आणायच्या होत्या. स्वामीजी म्हणाले की मागच्याच आठवड्यात आणलंय. पण तरी त्या तशाच उभ्या असल्यामुळं स्वामीजी म्हणाले की किती पैसे पाहिजेत. तेव्हा त्यांनी तेव्हाच्या भाषेप्रमाणे असेल समजा 20 रुपये मागितले असतील, तर स्वामीजींनी 15 रुपये त्यांच्या हातावर ठेवले आणि त्या म्हणाले की एवढ्या ह्याच्यात काही येणार नाही, बरं अजून 2 रुपये स्वामीजी इथे राहणार म्हणाले. त्यांना मी प्रथम बोलताना तेव्हा पाहिलं. मालकीन म्हणून सगळे हिशोब ठेवून आपल्याच घरातल्या व्यवसायाचे पैसे, आपलेच पैसे पण आपल्या यजमानांकडे दिल्यानंतर खर्चासाठी मात्र मागून घेताना त्या अगदीच संकोची होऊन गेलेल्या होत्या. नंतर सरला ते तिथं वारंवार दिसायला लागल्या. त्यांच्या घरी जसा मी प्रवचनांना जायला लागलो, अनुग्रहाच्या वेळेला सरला त्यांना नमस्कार करून बाहेर पडलो, प्रवचनांना जायला लागलो, तेव्हा जर आधी प्रवचनाच्या गेलं, एक 10-15 मिनिटं आधी जर गेलं, तर स्वामीजींची गडबड चाललेली असायची. स्वामीजी पडदा सरकवलेला असायचा स्वयंपाकघराच्या दाराचा. आत स्वामीजींचा भुरके मारण्याचा आवाज ऐकू यायचा, ते चिल्लायचे, मधून अधून एखादा प्रश्न विचारायचे, एखादं उत्तर ऐकू यायचं. आणि जर थोडं आधी गेलं तर कधी कधी, नेहमी गॅसच पण कधी कधी स्टोवचा आवाज देखील आत ऐकू यायचा. पोळपाट लाटण्याचा आवाज, स्वामीजींच्या स्नानाचा आवाज यायचा, धबाधब पाण्याचा आवाज येत असे. स्वामीजींकडून दुकानात प्रसाद घेऊन बाहेर पडल्यानंतर आम्ही घरी जाऊन जेवून परत येईपर्यंत दुकान बंद करून स्वामीजींची किती धावपळ होती आणि स्वामीजींच्या बरोबरीने सरलाताईंची किती धावपळ होती याची कल्पना येत असेल. कारण जवळपास 8 वाजेपर्यंत स्वामीजींना मदत करण्यासाठी 8 पर्यंत गिराईक असे, त्यामुळं सरला ते दुकानात असत आणि काउंटरवर गिराईक देखील पाहत असत. त्या दरम्यान नमस्कार करून त्या घरी जायच्या आणि 8:15 घरी पोहोचल्यानंतर प्रवचनाच्या वेळेपर्यंत सगळी तयारी करून स्वामीजींना जेवण वाढून स्वामीजी बाहेर येऊन बसायचे आणि त्याच्यानंतर 2 मिनिटांनी स्वयंपाकघरातला दिवा बंद व्हायचा, पडदा सरकवला जायचा आणि सरला ते दारात बसलेल्या असायच्या. त्या दोघांचं जे सहजीवन होतं ते सहजीवन लक्ष्मी नारायणासारखं होतं. लक्ष्मी स्तोत्र जे कार्यक्रमाच्या प्रारंभी म्हटलं ते अगदी योग्य आहे. अशा करता योग्य आहे की माझ्या कल्पनेतली लक्ष्मी खूप दागिने घातलेली नाहीच आहे, ती विष्णूच्या जवळ आहे. खूप दागिने घालून मिरवणारी लक्ष्मी मला लहानपणापासून तशी पसंतच पडत नाही. तिला दागिने घालण्याची आणि फार नटण्याची आणि फार काही दाखवण्याची गरजच नाही आणि सरलातही जीवनभर तशाच राहिल्या, नारायणाबरोबर राहिल्या. त्या नारायणाचं नाव प्रथम महादेव होतं तर ते नारायण म्हणजे माधव त्यांनी बदललं आणि त्या माधवाबरोबर विष्णूंबरोबर राहिल्या असं मला वाटत. काळाच्या ओघामध्ये स्वामीजी आणि सरलाताई यांचं वय पुढं पुढं जात आहे याचं भान कधीही नव्हतं. तसं भान ठेवण्याचं कारणही नव्हतं, कारण त्या वयात देखील तरुणांनाही लाजवतील अशा पद्धतीने त्या दोघांच्याही हालचाली होत्या. मला असं आठवतं की हे माया अपार्टमेंट जेव्हा झालं 1965 साली तेव्हा स्वामीजींचं वय 68 वर्षांचं होतं. सरलातही तेवढ्याच होत्या. त्यांच्या वयाच्या उशिराच्या काळामध्ये आपण त्यांना किंवा ते आपल्याला लाभलेले आहेत असं भान नव्हतं. हे आपल्याकरता जीवनभराकरता म्हणून आहेत असंच वाटत असे. स्वामीजींचं देहानी जाणं हे देखील पचलं नाही, कारण अशी कधी कल्पनाच नव्हती. सरलातेंचं जे जीवन आहे ते जीवन अबोलीसारखं. नेमकं छोटस स्वामीजींच्या अवतीभोवती असणार बाहेरचं कोणतंही जीवन, बाहेरचं कोणतंही जग ज्यांना माहीत नाही असं अतिशय सुरक्षित एक प्रकारे साध आणि भोळ रुजू आणि जो समोर येईल त्याच्यावर विश्वास ठेवणार. स्वामीजींवर प्रकृतीच्या अंगानी संकट आली तशी सरलातेंच्या अंगावरही बरीच संकट आली, पण त्या दोघांनी इतक्या सहजतेने त्याला तोंड दिलं. सरला त्यांच्या केमोथेरपी करता म्हणून सरलातेंनी बाहेर पडत होत्या, स्वामीजींच्या बाहेर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केला. स्वामीजींना पॅरालिसिस झालेला ते घरात होते, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून रामचंद्रांच्या तस्बिरीकडे बोट दाखवून स्वामीजी म्हणाले की सरला ते तू काळजी करू नकोस, तो राम राया आपल्या पाठीशी आहे, तो तुला निश्चित सांभाळेल. सगळे संत, सगळा संप्रदाय, सगळ्या देवदेवता आपल्याला अत्यंत अनुकूल आहेत असा स्वामीजींचा दृढ भाव होता. आणि सरलाताईंचं सगळं जीवन सर्वस्वी स्वामीजींवर अवलंबून होतं. सरलाताईंनी त्यांच्या आईची जशी सेवा केली, आम्ही खूप जवळून या गोष्टी पाहिल्या. मुलासारखं आईला त्यांनी ठेवलेलं होतं. आजही सरलाताईंना सरलाताईंच्या मुलांनी फुलासारखं ठेवलेलं, एखादं फूल कसं असावं तशा त्या अंथरुणामध्ये अतिशय दैवी सौंदर्य लाभलेल्या आणि विकल होऊन गेलेल्या पण मुलांचं भाग्य जे आहे ते भाग्य अशा पद्धतीने लाभलेल्या आता मी आत गेलो. प्रथम आत गेलो तेव्हा त्या जाग्या होत्या. सुरेखाताईंनी सांगितल्यावर थोडे हसल्या, प्रसाद दिला, नमस्कार केल्यावर डोक्यावरून हात फिरवला आणि जेमतेम तग धरलेला माझी भेट झाल्यावर अति झोपेला आलेल्या जवळपास झोपी गेल्या किंवा पेंगुळल्या. त्यामुळे आत येऊन ध्यान मंदिरात परत जेव्हा तिथं गेलो तेव्हा मात्र मगाशी ज्यांना एवढं समजलं तर त्यांना सांगायला लागलं की मी मकरंद आलोय. कोणीतरी तिथं म्हटलं की आता अगदी ती झोपायला आली आहे. मी म्हटलं की सरला तरी आज तुमचा वाढदिवस आहे, मी तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायला आलोय. तर तेवढ्यात त्यांचे डोळे थोडे चमकले, थोडस हास्य किंचित आलं. सरलाताईंकडून सर्वांनाच खूप प्रेम मिळालं. कधी कधी दुकानामध्ये स्वामीजी खीर खायचे, सरलाताई त्यांना खीर घेऊन यायच्या, गव्हाची रव्याची खीर, रव्याची खीर. आपल्याला कधी काही वाटत असतं, एकदा मला असं वाटलं की इतके आवडीने हे खीर खातात ही कशी लागत असेल. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा स्वामीजी खीर खात असत तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला मला असंच वाटायचं की अक्षरशः ते चाटून पुसून खायचे. पण ती खीर खाण्याचा योग एकदा आला. कोणत्या तरी कामासाठी सोमवारी दुकानाला सुट्टी होती तरी मी स्वामीजींच्या घरी गेलो तर स्वामीजी आपल्या टेबलवर खीर खात होते. मला तिथं स्वामीजींशी बोलत असताना सरलाताईंची जी धावपळ चाललेली होती टेबलवर त्यांनी एका कपात खीर आणून ठेवली आणि पुटपुटल्या की बस. स्वामीजी खीर खाता खाता बोलत होते आणि मग नंतर एकदम त्यांच्याकडे बघून म्हणाले की ही खीर इथं कशा करता आली. तर त्या तसंच हळू आवाजात पुटपुटत त्यांना म्हणाले की मकरंदला देण्यासाठी आणली. स्वामीजी म्हणाले बर बस. आणि त्या खिरीचा खूप दिवस मनामध्ये होत. पण खिरी खिरी बरोबर कित्येक असलेल्या नसलेल्या इच्छा कधी मनातही नव्हतं अशा इच्छा स्वामी आणि सरला त्यांनी पुऱ्या केल्या असं मला वाटतं. एकदा दिवाळीच्या दिवशी त्यांच्याकडे मी नमस्काराला गेलेलो असताना त्यांनी मला हे असं एवढं मोठं कोपरभर माझ्या मोठं असं चांदीचं निरांजन चांगलं मोठं असं चांदीचं कामन असं तिथं देवघरात काढून ठेवलेलं होतं. मी नमस्कार केल्यावर त्यांनी कुंकू लावून ते मला दिलं. त्या म्हणाल्या की स्वामीजी हे वापरत असत, आता इथून पुढे हे तू वापरत जा. सरला त्यांच्या श्रीमंत मनोभावाची सगळ्या अंगानी प्रत्येकालाच ओळख पडली. आता कोणीतरी म्हटलं की केवळ सरलातही असल्यामुळं आमची लुडबुड स्वामीजींच्या घरात इतक्या भगिनींची सहज त्यांनी होत होती हे अगदी खरं आहे. मला माहित आहे की स्वामीजींनी सांगितलं, अचानक स्वामीजींचं जर जायचं ठरलं एखाद्या ठिकाणी तर सरलातही आपल्याला बाहेर पडायचंय असं म्हटल्यानंतर जे जसं असेल तसा गॅस बंद करून साडी बदलून सरलातही बाहेर पडत असत. आणि सरलातेंच्या मातोश्री गेल्याचा निरोप स्वामीजींना मिळाल्यावर स्वामीजींनी दासबोधाचं प्रवचन केलं आणि मग खाली उतरून गाडीत बसल्यावर सरलाताईंना सांगितलं की आई गेली आपल्याला जोशी हॉस्पिटलमध्ये जायचंय. कोणीही असं म्हटलं असतं असं झालं आणि तुम्ही खुशाल प्रवचन केलं, मला नाही सांगितलं, पण अशा प्रकारचा कोणता उद्गार सरलाताईंच्या मुखातून निघाला नाही. अशा प्रकारच दैवी गुणांचं लेणं घेऊन उगीच नाही स्वामी स्वरूपानंद त्यांना वसिष्ठ अरुंधतीचं जोडपं म्हणाले. वसिष्ठ अरुंधतीचं जोडपं हा विशेष शब्द आहे, कारण विश्वामित्रांनी अत्यंत अन्यायपूर्वक वर्तन केल्यानंतर वसिष्ठांनी ते सहन केलं, पण वसिष्ठांच्या बरोबरीने अरुंधतीने त्यांच्या पत्नीनी देखील ते सहन केलं. 100 पुत्र मारले वसिष्ठांचे, वसिष्ठांचे मारले म्हणजे अरुंधतीचे देखील मारले, तरीही ज्या शांत राहिल्या आपल्या पतीवर विश्वास ठेवून कशाकरता. तर राजर्षी म्हणतात तर ब्रह्मर्षी मला म्हटलं पाहिजे असा विश्वामित्रांचा आग्रह होता आणि वसिष्ठ त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते, राजर्षी म्हणून संबोधत होते या पदवी करता. तशाच प्रकारची सहनशीलता, तशाच प्रकारची शांती, तशाच प्रकारचं समाधान, तशाच प्रकारची पतीला दिलेली साथ यामुळं सरलाताई या अरुंधती ठरल्या स्वरूपानंदांच्या दृष्टिकोनातून. आपल्याला त्यांचे जे गुण आहेत त्या गुणांचं चिंतन आणि स्वामीजींच्या बरोबर त्यांनी ज्या पद्धतीने साथ दिली त्यामुळं स्वामीजींना पर्यायाने स्वामीजींचं जे दैवी कार्य होतं ज्याकरता खरे स्वामीजी होते त्याकरता केवढी मोठी मदत झाली. कोणीतरी रामकृष्णांना असं विचारलं की तुमची योग्यता खूप मोठी आहे पण शारदा मातांची खरंच एवढी योग्यता आहे का असं रामकृष्णांना विचारलं. तर रामकृष्ण म्हणाले भगवंत काय कुणाबरोबरही कोणाच्याही जोड्या लावून पाठवतो असं वाटतं की काय असं रामकृष्ण म्हणाले. तशा प्रकारचं हे सरलाताईंचं जीवन आहे. सरलाताईंना त्यांनी आपल्या करता म्हणून जे जे केलं, ज्या ज्या प्रकारे त्या झिजल्या, स्वामीजींना स्वामीजींची सहधर्मचारिणी, स्वामीजींबरोबर सहलीला करणारी त्यांची पत्नी म्हणून आपण शतशः वंदन करूया. हरिओम हरि. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातोश्री सरलाताई महाराज की जय. स्वामी माधवनाथ महाराज की जय. स्वामी माधवनाथ महाराज की जय. काही निवेदन करतो. येत्या वर्षामध्ये 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2013 या दरम्यान आपल्या मंडळातर्फे आपण ज्ञानेश्वरी पारायणाचा भव्य सोहळा साजरा करणार आहोत. हा पारायण सोहळा रविवार 17 एप्रिलला चालू होईल आणि 24 फेब्रुवारी रविवार 17 फेब्रुवारीला चालू होईल आणि 24 फेब्रुवारी रविवार या दिवशी संपेल. रोज सकाळी 6:30 ते 9 आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत आणि प्रत्येक दिवशी 7:30 ते 8:30 असे आपले विशेष कार्यक्रम होणार आहेत. आतापर्यंत जसे आपले 2 मोठे पारायण सोहळे झाले, तसाच हा सुद्धा खूप मोठा सोहळा आहे. या सोहळ्याची नाममात्र पारायण शुल्क आपण ₹300 प्रत्येकी अशी ठेवलेली आहे. पुष्कळ जणांनी नावं नोंदवलेली आहेत. अद्याप आपण नाव नोंदवलेलं नसेल तर सद्भक्त सुनील वाघ यांच्याकडे हे केंद्र संपल्यानंतर नाव नोंदवायचं आहे. नाव नोंदवल्यानंतर आपली पावती जपून ठेवायची आहे. नवीन वर्षामध्ये दर महिन्यातला पहिला, दुसरा आणि तिसरा बुधवार स्वामीजींची ज्ञानेश्वरी प्रवचनं ही गणेशपुरम या आपल्या ज्ञान मंदिरात रोज दर बुधवारी 9:30 ते 9:30 या वेळात होतील. 2012 पर्यंत दर महिन्यातल्या पहिल्या बुधवारी ही प्रवचनं राहळकर राम मंदिरात व्हायची. ती आता पहिला, दुसरा आणि तिसरा बुधवार सायंकाळी 9:30 ते 9:30 या वेळात गणेशपुरम या ठिकाणी होतील, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या प्रवचनांचं ऑडिओ ब्रॉडकास्टिंग हे होणार आहे. ज्या साधकांना रात्री यायला जमत नाही, लांब राहतात, त्यांच्यासाठी ही विशेष सुविधा आहे. मुगावचं शिबिर 25 ते 27 जानेवारी 2013 या दरम्यान होणार आहे. काही जागा शिल्लक आहेत. सद्भक्त माधवराव साखरदांडे यांना भेटून आपण तिथे नाव नोंदवू शकता. उद्या या महिन्यातला आणि या वर्षातला शेवटचा 5वा रविवार आहे, म्हणजे 30 डिसेंबर 2012. सकाळी ध्यान आणि प्रवचन नेहमी जसं होतं तसं होणार नाही. त्याऐवजी 6:30 ते 8 या दरम्यान ध्यान आणि सत्संग हा कार्यक्रम सप महाविद्यालयातल्या लेडी रमाबाई हॉल या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी जरूर या कार्यक्रमाला उद्या 6:30 वाजता यायचं आहे. आज स्वामीजींना समोर मातोश्रींना सुद्धा मनोमन सर्वांनी नमस्कार करायचा आहे. प्रथम स्वामीजी जातील आणि मग आपण सर्व जण जाणार आहोत. निवेदनासाठी